आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप. राज्यात अनेक ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका. गणेश विसर्जन मिरवणुकीतल्या दुर्घटनांमध्ये राज्यात 11 जणांचा मृत्यू. बहुपक्षीय जागतिक व्यापार पद्धतीप्रती भारत वचनबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत प्रतिपादन. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक. आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनचा पराभव करून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. अंतिम लढत कोरियाशी. 10 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली. पुढच्या वर्षी लवकर या असं आश्वासक आवाहन करत वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी काल सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याचं आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन तराफ्यातल्या बिघाडामुळे बराच वेळ खोळंबलं होतं. ते काही वेळापूर्वी गिरगाव चौपाटीवर झालं. तसंच उमरखाडीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह सुमारे 20 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मानाच्या बाप्पांचं विसर्जनही शांततेत होत आहे. भर पावसातही लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावर गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईत नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर आतापर्यंत सुमारे 2700 सार्वजनिक मूर्ती, 26,000 जास्त घरगुती मूर्ती तर 307 गौरींचं विसर्जन झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. गणेश विसर्जनानंतर आज सकाळी जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यात सहभागी झाल्या.
राज्यात इतरत्रही भक्तिभावानं गणरायाला निरोप दिला गेला. ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात, टाळ मृदुंगांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं. पुण्यात मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झालं. मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातही ढोलताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला. अमळनेर इथं आज पहाटे 5 वाजेपर्यंत तर शहरात रात्री 1 वाजेपर्यंत मुख्य मिरवणुका सुरू होत्या. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमुळे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. नाशिक शहरातही 15 तासांच्या उत्साही मिरवणुकीनंतर गणरायाला निरोप दिला गेला. गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीवरील रामकुंड इथं विशेष नियोजन केलं गेलं होतं. छत्रपती संभाजीनगर शहरात यंदा 1,850 जास्त सार्वजनिक तर 25,000 जास्त घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन केलं गेलं. मोठ्या संख्येनं कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. लातूरमध्ये गंजगौलाई परिसरात विविध देखाव्यांनी सजलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकता, संस्कृतीविषयक संदेश दिले गेले. कोल्हापुरात डॉल्बी तसंच पारंपरिक वाद्यांसह भक्तिमय वातावरणात सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. सकाळी 9 नंतर मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाचं पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरात महापालिकेच्या वतीनं मूर्तीदान करायची व्यवस्था केली होती तर ठिकठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्थाही केली गेली होती. राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काही ठिकाणी दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागलं. विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी मिळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. मुंबईत साकीनाका परिसरात एका विसर्जन मिरवणुकीत हायटेन्शन वायरमधून शॉक लागल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. टाटा पॉवर कंपनीची 11,000 व्होल्टेजची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागून ही दुर्घटना घडली. पालघर जिल्ह्यात विरारच्या मारंबळपाडा इथं गणेश विसर्जनादरम्यान खाडीत बुडणाऱ्या 3 भाविकांना स्थानिक मच्छीमार आणि रोरो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जनादरम्यान 3 तरुण पाण्यात वाहून गेले. पुणे जिल्ह्यात चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले 4 जण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले. वाकीखुर्द इथल्या भीमा नदीत 2 जण, बिरदवाडी इथल्या विहिरीत 1 जण तर शेलपिंपळगाव इथंही भीमा नदीत 1 जण अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जण बुडाल्याचं वृत्त आहे. नांदेडमध्येही गणेश विसर्जनासाठी गेलेले 2 युवक नदीत बुडाले. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात बाघोली गावात विसर्जनावेळी एका 22 वर्षीय युवकाचा पाय घसरून तो नदीत वाहून गेला. नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान गंगापूर रोडवरच्या आनंदवली परिसरात 1 24 वर्षीय तरुण नदीच्या पाण्यात बुडून वाहून गेला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या निवेदनात दिली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत भारताने सामायिक समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यावरही भर दिला. निर्यातीमधलं अवलंबित्व कमी करणं, पुरवठा साखळीतली लवचिकता वाढवणं या बाबी आवश्यक असल्याचंही भारताने या बैठकीत अधोरेखित केलं. व्यापार प्रवाह वाढवण्यासाठी समावेशक धोरण अवलंबणं महत्वाचं असल्याचंही भारताने स्पष्ट केलं आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले, यातल्या काही बाबींविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे. त्यात बालकांना दूध पाजण्याच्या बाटल्या, निपल्स, डायपर्स, लहान मुलांची खेळणी, विशेषतः देशातल्या हस्तकला कारागिरांनी बनवलेल्या बाहुल्या इत्यादींवर 12%ऐवजी 5% कर राहणार आहे. पेन्सिल शार्पनर आणि खोड रबर यांच्यावरचा कर 0% झालाय, तर शालेय वह्या पुस्तकं, प्रयोग वह्या, ग्राफ वह्या, नकाशे, अध्यापनोयोगी उपकरणं यांच्यावरही 0% कर राहील. कंपास पेट्या आणि रंगपेट्या, मुलांच्या 3-चाकी सायकली, हँडमेड कागद, दप्तरं, पाउचेस, पत्त्यांचे कॅट्स, कॅरम बोर्ड्स आणि इतर बैठ्या आणि मैदानी खेळांचं साहित्य यावरचा कर 12%-5% झालाय. ऐकूया याबाबतची एका मातेची प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
बाळांसाठीच्या दुधाच्या बाटल्या, निपल्स, डायपर हे साहित्य स्वस्त झालं तर आमचा खर्चच वाचणार आहे. सुकामेवा आणि माल्ट सारखे पौष्टिक पदार्थ स्वस्त झाले तर आम्हाला मुलांना अधिक पौष्टिक आहार कमी खर्चात देता येईल. या वस्तू कमी किमतीला मिळतील अशी आता आशा वाटते.
मात्र उंची दर्जाचे विशेष वापरासाठीचे कागद, पॅकिंगसाठी वापरले जाणारे कोरोगेटेड पुठ्ठे या सामुग्रीवरचा कर 12%-18% करण्यात आलाय. नवीन कर रचना येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. ऋषभ, प्रथमेश आणि अमन या 3 भारतीय तिरंदाजांनी सर्वाधिक 253 गुण मिळवले. फ्रान्सच्या संघाला 233 गुण मिळवल्यामुळे रौप्य पदक मिळालं. बिहार इथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारतीय संघाने चीनचा 7-0 धुव्वा उडत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना कोरियाशी होणार आहे. सुपर 4 फेरीत मिळवलेल्या विजयामुळे 7 गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळेल. इटलीमध्ये वेनिस इथं आयोजित 82व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना सॉंग्ज ऑफ फरगॉटन ट्रीज या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरिझॉन या विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळवणाऱ्या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हासंदा उर्फ अपटन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चायबासा गावाजनी आराहासा भागातील बुर्जुवा डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली, त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप. राज्यात अनेक ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका. गणेश विसर्जन मिरवणुकीतल्या दुर्घटनांमध्ये राज्यात 11 जणांचा मृत्यू. बहुपक्षीय जागतिक व्यापार पद्धतीप्रती भारत वचनबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत प्रतिपादन. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक. आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनचा पराभव करून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल, अंतिम लढत कोरियाशी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.